शानी एकदा हर्ष गोड अन्नाचा होतो रे स्पर्श घ्यावा जाणून हा परामर्श पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा बाप मोरिया रे बाप मोरिया रे खर्चा